आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 195 रुपयांची वाढ। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त शासनातर्फे विविध उपक्रम राबवले जाणार। गडचिरोलीत काल 9 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। जिल्ह्यात केवळ 6 सशस्त्र नक्षलवादी शिल्लक असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती। आणि अमरावती वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आज गारपिटीची शक्यता। वादळी पर्जन्यमानाचा नारंगी इशारा जारी। आता सविस्तर बातम्या। पश्चिम आशियातल्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी देशातल्या महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढवले आहे। त्यामुळे दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे किरकोळ दर आता 2,078.50 रुपये, कोलकातामध्ये 2,208 रुपये, मुंबईत 2,031 रुपये तर चेन्नईमध्ये 2,046.50 रुपये इतके असल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर दिली आहे। 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे सुधारित दर आजपासून लागू झाल्याचं यात म्हटलंय। देशात स्वयंपाकाच्या गॅसचे दर मात्र स्थिर आहे। विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरातही 8.5% वाढ झाली आहे तर परदेशी विमान कंपन्यांसाठी ही दरवाढ दुप्पट झाली आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात बियाणे आणि इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। नवी दिल्लीत झालेल्या आंतर मंत्रालयीन बैठकीत कृषी विभागाच्या अपर सचिव डॉ मनिंदर कौर द्विवेदी यांनी खरीप हंगामासाठी 185 लाख क्विंटलहून अधिक बियाणं उपलब्ध असल्याची माहिती दिली। तसंच कृषी रसायनांचाही पुरेसा साठा असल्याचं त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी कच्च्या तेलाचा साठा आणि पुरवठा पुढील 2 महिन्यांसाठी सुरक्षित असल्याचं नमूद केलं। 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 हा कालावधी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे। या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यावर आधारित कार्यक्रमांचं वर्षभर आयोजन करण्याचे निर्देश दिले। मंत्रालयात आयोजित महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। महात्मा ज्योतिराव फुले यांचं मूळ गाव खानवाडी इथं त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापलट करण्यात आला आहे। या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात 11 एप्रिल रोजी सीबीएसई शिक्षण प्रणाली आणि आधुनिक सुविधांनी युक्त खानवाडी जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमानं करावी अशा सूचना त्यांनी दिल्या। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। रुपे ऑन द गो एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसंच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे। नवीन एनसीएमसी कार्डची किंमत 199 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे। भोंदू अशोक खरातला नाशिक जिल्हा न्यायालयानं आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। खरातला पहिल्यांदा दाखल केलेल्या तक्रारीनुसार 14 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली होती। या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। दरम्यान खरात याच्यावर दाखल दुसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी नाशिक पोलीस उद्या कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। भारत सरकार, क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमानं 2 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आलाय। देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनवणं, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणं आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करून त्यांना सक्षम करणं हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे। सेज अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी केंद्र सरकारनं शुल्क सवलत जाहीर केली आहे। ज्या युनिटनं 31 मार्चला किंवा त्याआधी उत्पादन सुरू केलंय त्यांच्यासाठीच ही सवलत लागू असेल असं महसूल विभागानं म्हटलंय। सवलत मिळाल्यासाठी माल सेजमधल्या युनिटमध्येच उत्पादित झालेला असावा तसंच त्यात 20% मूल्यवर्धन झालेलं असावं असंही त्यात म्हटलंय। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पर्यावरण, सिंचन, सामाजिक न्याय आणि दिव्यांगांच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय. यामुळे 8वी ते 12वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. आज घेण्यात आलेल्या अन्य निर्णयांमध्ये महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला. राज्यातील 54 नदी प्रदूषित पट्ट्यांबाबत पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अमरावती महानगरपालिका क्रीडा संकुलासाठी नवसारी इथल्या 16,708 चौरस मीटर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल 31 मार्च या नक्षल निर्मूलनासाठी ठरवल्या गेलेल्या शेवटच्या दिवशी छत्तीसगडमधील 9 नक्षल्यांनी गडचिरोलीत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यापुढे आत्मसमर्पण केलं. गडचिरोली जिल्ह्यात आता केवळ 6 सशस्त्र नक्षलवादी शिल्लक असून जयराम गावडे हा एकमेव नक्षली गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी आहे, तर अन्य 5 जण छत्तीसगडमधील आहे असं निलोत्पल यांनी सांगितलं. जिल्ह्यातील कम्युनिस्ट पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जयराम गावडे याच्या वडिलांशी चर्चा करून त्याला बंदुकीचा त्याग करून लोकशाहीचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. अकोला जिल्ह्यासह राज्यात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा केला जाणार आहे. या आठवड्यात संविधान मूल्यांचा प्रसार आणि सामाजिक न्यायाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या सप्ताहात अकोला जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला भारतीय संविधानाची प्रस्तावना वितरित करण्यासह महाविद्यालयं, शाळा आणि आश्रमांमध्ये व्याख्यानं, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, लघुनाट्य आदी उपक्रमांचं आयोजन केलं जाईल. तसंच महाड इथल्या 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त मानवी हक्कांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात देशभरातील आंबेडकरी विचारवंत, तत्वज्ञानी आणि धम्म प्रशिक्षक उपस्थित राहणार असून बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गदर्शन करणार आहे. आधुनिक राष्ट्रनिर्मिती, समाजाची दिशा आणि धम्माचा प्रचार प्रसार या विषयांवर विशेष चर्चा होणार असून नव्या पिढीनं बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे असं आवाहन आयोजकांनी केलंय. वर्ष 2025-26 या वर्षाकरता विविध कृषी पुरस्कारांबाबत संगणक प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी दिली. या पुरस्कारांसाठी आता 15 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येतील. कृषी.महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर हे अर्ज भरता येऊ शकतात. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील आमगाव बुद्रुक परिसरात वाघानं शेतात काम करत असलेल्या महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या परिसरात गेल्या 15 दिवसात घडलेली ही तिसरी घटना आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून वनविभागानं उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेत राज्य शासनानं सुधारणा करून अंमलबजावणी अधिक कडक केली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतरस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया वेगानं होणार आहे. शेतमाल वाहतुकीसाठी 12 रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही योजना राबवण्यात येत असून अतिक्रमण मुक्तीवर विशेष भर देण्यात आलाय. अतिक्रमण करणाऱ्यांना तहसीलदारांकडून 7 दिवसांची नोटीस देण्यात येणार असून त्या मुदतीत अतिक्रमण हटवलं नाही तर प्रशासन थेट कारवाई करणार आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं गुजरात टायटन्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात रोंगा गावात 6 आणि 7 वर्षांची 2 चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे मृतदेह आज सकाळी पाण्यात भरलेल्या खड्ड्यात आढळून आले. आंघोळीसाठी गेलेल्या या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं गावात शोककळा पसरली आहे. आज विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून इथं ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि वादळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान अवकाळी पाऊस आणि वादळामुळे कमाल तापमानात घट नोंदवण्यात आली असून नागपुरात आज 37.8°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 195 रुपयांची वाढ. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 2शताब्दी जयंती वर्षानिमित्त शासनातर्फे विविध उपक्रम राबवले जाणार. गडचिरोलीत काल 9 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, जिल्ह्यात केवळ 6 सशस्त्र नक्षलवादी शिल्लक असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.